छत्रपती शिवाजी महाराजांचा
विजय असो.
छत्रपती शिवाजी महाराजांचा
विजय असो.
बंधू आणि भगिनींनो, आजच्या लोकशाहीतही महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त नाव जर कुणाचं घेतलं जात असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं जात. महाराजांवर काय काय नाही लिहिलं गेलं, कथा झाल्या, कादंबऱ्या झाल्या, गाणी झाली, नाटकं झाली, पोवाड झाली, कविता झाल्या, चित्रपट झाले, लावण्या झाल्या, व्याख्यान झाली आणि तमाशे सुद्धा झाले. पण एवढं सारं होऊन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात तयार झालेली नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या परीनं छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आपल्यासमोर मांडत आहोत. आपण त्याचा स्वीकार करावा.
करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, क्रांती सूर्याला त्यांच्या कार्याला,
त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या कार्याला.
शुभाच्या शोधला समाधीला,
शुभाच्या शोधला समाधीला, शुभाच्या शोधला समाधीला.
शिवभाव पवडा त्यांनी रचला,
शिवभाव पवडा त्यांनी रचला, शिवभाव पवडा
म्हटलंय. कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला,
कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला, कुळवाडी भूषण म्हटलं शिवाजीला.
सुरू केलं हो शिव जयंतीला जी जी जी,
सुरू केलं हो शिव जयंतीला जी जी जी, सुरू केलं हो शिव जयंतीला जी 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 जी.
महात्मा फुले शिवाजी महाराजांबद्दल काय म्हणतात? शेतकऱ्यांचा राजा पहिला, ऐशो आरामाला नाही भुलला, मावळेगडी सोबतीला शिपाई केले सर्व जातीला, घेई आशीर्वाद संतांचा तो, रयतेच सुख त्याच सुख होत, बनवत होता कायदा नवा.
शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण,
शिवाजी राजा कुलभूषण जराही मिळे नाही दूषण.
असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहा जी जी,
असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहा जी जी, असे मन ज्योतिबा फुले शब्द ना मिळे जिरहा जी 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 जी.
शिवचरित्रामध्ये कळीचा मुद्दा, शिवाजी महाराजांसाठी हे त्यांच्यासाठी जे लढणारे लोक होते घटना आपल्याला माहिती आहेत. पन्हाळ्याच्या घटनेपासून सुरुवात करूयात.
राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राजान पन्हाळगड घेतला, राज्य विस्तार केला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला,
धक्का मोठा दिला आदिलशाहीला, धक्का मोठा दिला आदिलशाहीला.
सिद्धीन बेत काय अकला,
सिद्धीन बेत काय अकला, सिद्धीन बेत काय अकला.
वेडण्या निघाला तो राजाला,
वेडण्या निघाला तो राजाला, वेडण्या निघाला
स्वराज्य सर्व नष्ट करण्याला,
स्वराज्य सर्व नष्ट करण्याला, स्वराज्य सर्व नष्ट करण्याला.
ऐक घडले लगा तो इतिहास जी जी जी,
ऐक घडले लगा तो इतिहास जी जी जी, ऐक घडले लगा तो इतिहास जी 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 जी.
सन 1660 सिद्ध निघाला हो ताटात,
सन 1660
घेऊ सैन्य हजार साठ धरली पन्हाळगडाची वाट पन्हाळा त्यान वेडला सिद्धी बिलकुलच ना लढला
पन्हाळा त्यान वेडला सिद्धी बिलकुलच ना लढला
कुणालाच आत ना सोडला ना बाहेर पडला जी 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 ना बाहेर पडला जी जी ना बाहेर पडला जी जी ना बाहेर पडला जी जी
ही घटना माहिती आहे गोष्ट तर सगळ्यांनाच माहिती आहे
स्वराज्यासाठी शिवा काशीतनं आपल्या प्राणांचं बलिदान दिलं ही कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ज्याच्याकडे लक्ष वेधायचंय की हा शिवा काशीत शिवाजी महाराजांकरता मरायला का तयार झाला हे शिवाजी महाराजांच्या कार्याचं मर्म आहे आणि ज्याला हे कळेल त्याला शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कळेल
बाजीप्रभू देशपांडे नाव सगळ्यांना परिचित आहे याच घटनेचा पुढचा भाग काय गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पुढे महाराज निसटून विशाळगडाच्या दिशेने गेले वाटेमध्ये गोडखिंड लागते ज्याला आपण पावनखिंड म्हणतो या पावनखिंडीमध्ये या घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्याबरोबरचे 500 मावळे होते त्यांनी काय ठरवलं काय म्हणाले ते महाराजांना काय म्हणतात बाजीप्रभू देशपांडे
महाराज तुम्ही विशाळगडाच्या दिशेने कूच करा आणि गडावर पोहोचला की तोफेचा आवाज करा तोफेचा आवाज होईपर्यंत या खिंडीतून एकही गनीम पुढे जाऊ देणार नाही
बाजीप्रभू देशपांडे त्या बांधलांना माहिती होत कापणीतून कापूनच बाहेर पडणार अहो त्यांनी मरायचंच काम स्वीकारलं होत बाजीप्रभू देशपांड्यांचं नाव तरी इतिहासाला माहिती आहे पण जे 500 बांधल मावळे त्या खिंडीमध्ये लढले स्वराज्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली त्यांचं नाव इतिहासाने लिहून ठेवलेलं नाही शिवा काशीत आणि ते 500 मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्यामध्ये समान गोष्ट काय होती हे शिवाजी महाराजांसाठी मरायला का तयार झाले हे ज्याला समजेल त्याला शिवचरित्राचं खरं मर्म लक्षात येईल
अजून उदाहरणं आहेत एक छोटंसं उदाहरण आग्र्यावरून सुटकेची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबाचा सरदार नाव काय त्याच नाव काय
मिर्झा राजे
जयसिंग
हा मिर्झा राजे जयसिंगने छत्रपती शिवाजी महाराजांना नेलं आणि तिथं कैद करून नजरबंदीमध्ये ठेवलं त्यावेळेस शिवाजी महाराजांनी युक्ती केली आजारपणाचं सोंग घेतलं आणि मिठाईच्या पेटाऱ्यामधून बाहेर पडले ही गोष्ट आपल्याला माहिती पण या गोष्टीचं जे मर्म आहे की जे दोघे जण तिथे मागे थांबले होते ते कोण होते एकाचं नाव हिरोजी फर्जंद आणि दुसरा मदारी मेहतर त्यांना जर पकडलं असत तर
वाचे मी बावळा वाचे मी बावळा
शुराव मंदी शुराची गाता वाचे मी बावळा
वाचे मी बावळा वाचे मी बावळा
कांदान भाकर खाऊन लढला शिवबाचा मावळा
आता झाला या शिवबातवा आता जागायला तुझ्या कवार दादा कवार
आता झाला या शिवबातवा आता जागायला तुझ्या कवार दादा कवाजी
मुरी पेटला
मुरी पेट
ऐकला तानाजी ऐकून परमान शिव बाचा
परमान शिव बाचा परमान शिव बाचा
पुरी भेटला तानाजी ऐकून परमान शिव बाचा
परमान शिव बाचा परमान शिव बाचा
आधी कोंडाण्याच लावीन लगीन मग माझा राय
बाय शिव बातवा आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
असा झालाय शिव बातवा
आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
शिवबाचे ते वीर मावळे
असं म्हणतात
शिवबाचे ते वीर मावळे
एकाहून एक
चढ एकाहून एक चढ
शिवबाचे ते वीर मावळे एकाहून एक चढ
एकाहून एक चढ एकाहून एक चढ
शिरूडला शिरूडला तरी मोरार बाजीचा बैराजी लढला झडा
असा झालाय शिव बातवा आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
असा झालाय शिव बातवा
आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
असा झालाय शिव बातवा
आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
असा झालाय शिव बातवा
आता जागाला तुझ्यात कवार दादा कवारी
शिवाजी महाराजांच्या कामाचा अंतरंग जर समजायचा असेल तर त्यांनी सैनिकांना ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या आज्ञा आपण वाचूया. त्या आज्ञा जर समजल्या की आपल्याला शिवकार्याचं मर्म समजेल. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये गावगाडा कसा होता, हे वतनदार कुणाच्या हाताखाली काम करायचे, राजाचा कोणताही राजा असू द्या त्या राजांच्या हाताखाली काम करायचे. आणि राजाने सांगितलेलं असायचं की तुम्हाला एवढा एवढा शेतसारा वसूल करायचा आहे तेवढा आम्हाला द्या. हे वतनदार सगळे लोकांकडून किती वसूल करायचे याला माप नव्हतं. तुझ्या मनाला वाटेल तेवढं वसूल कर. आणि याच्यावर शिवाजी महाराजांनी वचक बसवला. शिवाजी महाराजांनी जमीन मोजली, त्या जमिनीमध्ये किती पीक येणार हे सुद्धा ठरवलं. आणि त्या पिकानुसार शेतसारा ठरवून दिला. पाटलांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की तुला जेवढं सांगितलंय तेवढंच वसूल करायचं, जास्त वसूल करायचं नाही. तर शिवाजी महाराजांनी वतनदारांवर वचक बसवला.
वतनदार ते रैते वरती करीत होते मनमानी,
करीत होते मनमानी, करीत होते मनमानी.
वतनदार ते रैते वरती करीत होते मनमानी,
करीत होते मनमानी, करीत होते मनमानी.
फौज फाटगड कोट राखती शेत सरावर लादुनी,
शेत सरावर लादुनी,
औत काठी अनबी बियाने रहते साठी पुरविली,
रहते साठी पुरविली, रहते साठी पुरविली.
औत काठी अनबी बियाने रहते साठी पुरविली,
रहते साठी पुरविली, रहते साठी पुरविली.
दुष्काळाच्या संकट काळी कर माफी हो राबवली,
कर माफी हो राबवली, कर माफी हो राबवली.
हे 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 हे.
वतनदारांना सांगितलेलं होतं की ज्या वेळेस दुष्काळ पडेल तर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा नाही, लोकांची परिस्थिती पाहून वसूल करा. त्या काळामध्ये पुण्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराज आले, शेती उद्ध्वस्त झालेली होती, लोक जंगलामध्ये राहायचे, तर शिवाजी महाराजांनी ज्यांना जमीन नाही त्यांना जमीन दिली, ज्यांना बी बियाणं नाही त्यांना बी बियाणं दिलं, नांगर दिला, बैल दिली, पैसे दिले. आणि शिवाजी महाराजांच्या स्वतःच्या आज्ञा आहेत, त्या आज्ञा आपण वाचल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये सैनिकांना दिलेल्या आज्ञा काय म्हणतात,
वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी,
उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी,
वतनदारचे सैन्य उभ्या पिकाला तुडवी,
उभ्या पिकाला तुडवी, उभ्या पिकाला तुडवी,
बांधा बांधन सैन्य चाल ही रीत नवी घडवी,
राजा रजी रजी शोभा रजी रजी, राजा रजी रजी हे 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 हे।
शिवाजी महाराज काय म्हणतात बघा, एक राजा पण लोकांची किती काळजी करतो। ते म्हणतात की शेतकरी जे आहे ते पोटच्या पोराप्रमाणे पिकांची काळजी घेतात, आणि जेव्हा या उभ्या पिकातून गोडदळ जात असेल तेव्हा ते शेतकऱ्याला किती किती यातना होत असतील। एक राजा पण किती बारीक विचार करतो, आणि नुसती काळजी करतो नाही तर त्या पद्धतीने कृती करून घेतात। पूर्वीचं सैन्य उभ्या पिकातून जायचं, पीक नष्ट करायचं, पाहिजे ते वसूल करायचं, आणि शिवाजी महाराजांचं सैन्य जेव्हा शिवाजी महाराजांचा अंमल सुरू झाला तेव्हा ते पिकातून न जाता कडे कडे न जायला लागलं। अहो त्यावेळेस या शेतकऱ्याला वाटलं असेल की नाही, अरे मी मेलो तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे, आमच्या पिकांची काळजी घेणारा एवढा राजा इतिहासामध्ये असा दुसरा राजा कुणी नाहीये। मित्र शिवाजी महाराजांची पुढची आज्ञा आहे झाडांसंबंधीची आज्ञा,
स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड पाट्याची,
तुम्हा जर लाकूड पाट्याची, तुम्हा जर लाकूड पाट्याची,
स्वराज्य कामी गरज तुम्हा जर लाकूड पाट्याची,
तुम्हा जर लाकूड पाट्याची, तुम्हा जर लाकूड पाट्याची,
घ्या राजी करून अन किंमत देऊन आज्ञा शिवबाची,
राजा रजी रजी शिवबा रजी रजी, राजा रजी रजी हे 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 हे।
पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची,
घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची,
पोटच्या पोरा परी घेतली काळजी पिकांची,
घेतली काळजी पिकांची, घेतली काळजी पिकांची,
आणि भाजी तर सोडा
देठालाही शिव नका हो आज्ञा शिवबाची,
राजा रजी रजी शिवबा रजी रजी, राजा रजी रजी हे 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 हे।
तर हे शिवकार्याचं मर्म आहे की शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली, त्याच्या पिकांची काळजी केली, झाडांची काळजी केली। शिवाजी महाराजांनी रयतेच्या आबरूची काळजी केली। आपल्या पुण्याजवळच घडलेली एक घटना आहे। या पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर खेड शिवापूर जवळ एक रांजे नावाचं गाव आहे, आणि त्या गावचा पाटील भिकाजी गुजर याने एका शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, बलात्कार केला, आणि त्या पुरीनं आत्महत्या केली। ही घटना आपल्या सगळ्यांना माहित आहे।
जवा बातमी कळली राजाला, लय झालं दुःख जीवाला, हुकूम झाला सैन्याला आणा पकडून पटलाला, न्याय तवा झाला हो न्याय तवा झाला, 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 न्याय तवा झाला हो न्याय तवा
झाला,
न्याय तवा झाला हो न्याय तवा झाला,
न्याय तवा झाला हो न्याय तवा झाला,
न्याय तवा झाला हो न्याय तवा झाला, न्याय तवा झाला हो न्याय तवा झाला।
रांझ्याचा पाटील शिवाजी महाराजांनी स्वतः नेमलेला पाटील, शेतकऱ्याच्या पोरीवर हात टाकला, हातपाय तोडायची शिक्षा दिली। एकच घटना नाही, आणखीन पण घटना आहे। सकुजी गायकवाड या बेळगावला जाताना बेलवडी नावाचं छोटं गाव आहे. या गावाची एक छोटी गडी आहे, छोटा किल्ला आहे. या किल्ल्याची किल्लेदारीण होती स्त्री सावित्रीबाई देसाई. महाराजांनी तिला निरोप पाठवला, स्वराज्याचं काम आरंभलंय, आपण आम्हाला येऊन मिळावं. ती काही आली नाही. महाराजांनी मग आपला एक सरदार किल्ला घेण्यासाठी पाठवला, नाव त्याचं सकुजी गायकवाड. या स्त्रीनं सावित्रीबाई देसाईनं महाराजांच्या सरदाराबरोबर 27 दिवस लढाई केली. 27व्या दिवशी ती हरली. सकुजी गायकवाड जिंकला. विजयाच्या उन्मादामध्ये सकुजी गायकवाडनं महाराजांनी नेमलेल्या या सरदारानं शत्रू स्त्रीवर हात टाकला, बलात्कार केला सावित्रीबाई देसाईचा. महाराजांना कळलं, डोळे काढून त्याच किल्ल्यामध्ये खितपत ठेवला वर्षभर आपल्या सरदाराला. आणखीनही घटना आहेत. मुद्दा काय, शिवाजी महाराजांनी रयतेच्या अब्रूची काळजी केली. शिवाजी महाराजांनी रयतेची काळजी केली.
पण जेव्हा या घटना ऐकल्या असतील या मावळ खोऱ्यातल्या आया बहिणींनी, तेव्हा त्या आया बहिणींना काय वाटलं असेल, अहो आम्ही मेलो तरी चालेल पण हा राजा जगला पाहिजे. शिवाजी महाराजांचं महिलांविषयक धोरण किती उदात्त होतं याचं वर्णन करणारी एक कविता आहे, ज्याच्यामध्ये कल्याणचा सुभेदार त्या मुस्लिम सुभेदाराची सून लुटीमध्ये आणली, महाराजांसमोर सादर केली आणि त्यावेळेस त्या सुंदर तरुण स्त्रीला पाहून महाराज काय म्हणाले, काय म्हणाले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही बी सुंदर झालो असतो वदले छत्रपती. सौंदर्याबद्दलचा एवढा निकोप दृष्टिकोन इतिहासामध्ये कुठल्याही राजामध्ये पाहायला मिळत नाही. म्हणून मुघल दरबारातला खाफी खान औरंगजेबाचा इतिहासकार तो महाराजांचं गुणगान करतो. शिवाजी महाराजांचा इतिहास सर्वात जास्त विकृत जर कोणत्या बाबतीत केला असेल तर तो धर्माच्या बाबतीमध्ये करण्यात आला.
अगदी बरोबर. शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधक म्हणून दाखवलं गेला की नाही, आपण मानतो का नाही मानतो हा मुद्दा नाही, पण ही प्रतिमा समाजात आहे की नाही. तथ्य काय होती, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सरदार होते की नाही?
बंधू आणि भगिनींनो, शिवाजी महाराजांच्या पदरी किती मुस्लिम सरदार कामाला होते ऐकायचं का जरा.
सांगू किती दादा सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
दौलत खान इब्राहिम खान बेगनूर खान
रुस्तम ए जमाल सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
काजी हैदर,
काजी हैदर,
काजी हैदर शिवाजी महाराजांचा वकील.
काजी हैदर मदारी मेहदर शमखान सरदार सुलतान सुभेदार
सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती, सांगू किती दादा सांगू किती.
हिलाल सिद्धी वाहवा सिद्धी, वाहवा सिद्धी सिद्धी हिलालचा पोरगा
पन्हाळ्याच्या वेळेस शिवाजी महाराजांकरता मेला.
अरे हिलाल सिद्धी वाहवा सिद्धी इब्राहिम सिद्धी
अंबर सिद्धी सांगू किती,
सांगू किती दादा सांगू किती.
शिवाजी महाराजांच्या पदरी इतिहासाचा असल पुरावा, विजापूरची 700 पठाणांची तुकडी शिवाजी महाराजांकडे चाकरीला आली. 1648 गोष्ट आहे. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या पदरी जे सरदार होते ज्यांना शिवाजी महाराज काका म्हणायचे, गोमाजी नाईक पान संभाळ, त्यावेळेस शिवाजी महाराजांनी विचारलं की हे अशी लोक आले तर आपण काय करावं. त्यावेळेस गोमाजी नाईक पानसंबळांनी दिलेला सल्ला जो शिवाजी महाराजांनी आयुष्यभर पाळला तो काय होता, ज्यास राज्य करावयाचे, ज्यास राज्य करावयाचे
त्याने नोकर आणि रयत यांच्या जाती धर्माची चौकशी करू नये, सर्वांना समान वागवावं। आणि हाच संदेश शिवाजी महाराजांनी आयुष्यभर पाळला। अहो इकडे जसे हिंदू राजाचे पत्री मुस्लिम सरदार होते, तसे मुसलमान राजाचे पत्री हिंदू सरदार होते की नाही? आणि अशी कितीतरी उदाहरणं आहे हो। जो मिर्झा राजा जयसिंग कुठं होता, कोंडाण्याचा किल्लेदार उदयवान, कितीतरी नाव आहे तो। शिवाजी महाराज म्हणतात 1679 की ज्याचा जो धर्म असेल त्याने तो करावा, त्यामध्ये कुणीही बखेडा उभा करू नये, हे शिवाजी महाराजांनी आज्ञा।
मुद्दा काय होता, या सगळ्यामध्ये हिंदू राजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते, मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार होते। मुद्दा काय होता, त्यावेळच्या लढाया या धर्माच्या लढाया नव्हत्या ना, साम्राज्याच्या लढाया होत्या, जमिनीसाठीच्या लढाया होत्या। मुद्दा धर्माचा नव्हताच।
त्यावेळची प्रजा मग कशी नांदत होती ऐकूया। शायर वामनदादा कर्डकांचं एक गाणं आहे, अतिशय सुंदर गीत वामनदादा कर्डकांनी लिहिलं।
शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाना, माझ्या शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाना। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान। शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाना, माझ्या शिवरायाच्या छायेखाली कधीच नव्हती वाना। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान।
कल्याणच्या मुस्लिम सुभेदाराच्या सुनेची कथा आपण ऐकलीच असेल, याबद्दल शाहीर म्हणतो।
काळ रात्री तळपत होत जिजा रूपाचं पुन्हा, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुना। काळ रात्री तळपत होत जिजा रूपाचं पुन्हा, अशी देखणी होती एक मुसलमानाची सुना।
त्या तरुणीला आई म्हणाला, काय म्हणाला माझा राजा,
त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान। आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान।
स्वराज्याच्या शिलेदारांची नेमणूक करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही धर्माचा जातीचा भेद केला नाही, आणि म्हणूनच
आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान। संत होया कुत बाबा त्यांना जमीन केली दान, आरमार प्रमुख केला दर्या सारंग दौलत खान। संत होया कुत बाबा त्यांना जमीन केली दान,
शिवबासाठी हिला सिद्धीची झाली पूर कुर्बान।
आनंदाने नांदत होते मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान।
स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान। छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेल्या लढाईला धर्माची लढाई होती असे सांगितले जाते। छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला तो मुसलमान होता म्हणून नाही, तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून मारलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जरा जरी धार्मिक द्वेष असता तर त्यांनी त्याच अफजल खानाची कबर बांधली नसती, आणि त्याही पुढे जाऊन त्या कबरीच्या दिवाबत्तीची सोय स्वराज्याच्या कोशातून व्हावी अशी सोयही केली नसती। छत्रपती शिवरायांचे धार्मिक धोरण इतकं उदार होतं, हाच खरा इतिहास आहे, आणि हा इतिहास आज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे।
स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान, मृत्यूनंतर वैर संपल केली कबर निर्माण। स्वराज्यावरी चालून आला ठार केला हो खान, मृत्यूनंतर वैर संपल केली कबर
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान
शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान माझ्या शिवरायांच्या छायेखाली कधीच नव्हती वान
आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत
शिवाजी महाराजांचा
विजय असो
छत्रपती शिवाजी महाराजांचा
विजय असो
शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा
विजय असो
शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा
विजय असो
इतिहास हे हत्यारे इतिहासाने समाज घडवता पण येतो आणि बिघडवता पण येतो या परिस्थितीमध्ये इतिहास नुसता नाही सजगपणे वाचण्याची समजून घेण्याची आणि लोकांना सांगण्याची गरज आहे
शिवबा होते महामानव होते महामानव शुभ होते महामानव शुभ होते महामानव करू नका देव जपा त्यांची ठेव
जपा त्यांची ठेव जपा त्यांची ठेव जपा त्यांची ठेव
मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला
मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला मनात ठेवू त्यांच्या प्रतिमेला
लोकात रुजवू त्यांच्या विचाराला
लोकात रुजवू त्यांच्या विचाराला लोकात रुजवू त्यांच्या विचाराला
करूया दूर जाती भेदाला
करूया दूर जाती भेदाला करूया दूर जाती भेदाला
सारूया दूर अंधश्रद्धेला
सारूया दूर अंधश्रद्धेला सारूया दूर अंधश्रद्धेला
समन मानूया सर्व धर्माना
मानूया सर्व धर्माना समान मानूया सर्व धर्माना
मान देऊया आया बहिणीला
मान देऊया आया बहिणीला मान देऊया आया बहिणीला
खरंच इतिहासाशी आणि शिवाजी महाराजांशी खरं इमान केल्याचं आपल्याला सुख मिळेल
ठेवूया डोळ्या मोर रयतेला
ठेवूया डोळ्या मोर रयतेला ठेवूया डोळ्या मोर रयतेला
शेतकऱ्याला कष्ट कर्याला
शेतकऱ्याला कष्ट कर्याला शेतकऱ्याला कष्ट कर्याला
तापूया रयतेच्या राजाला
तापूया रयतेच्या राजाला तापूया रयतेच्या राजाला
मुजरा करा हात शिवाजी राजाची
मुजरा करा हात शिवाजी राजाची मुजरा करा हात शिवाजी
छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा
विजय असो
शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा
विजय असो